हॅलो, नागेश्वर मेंढर बोलत आहे ना? सर आम्ही गुजराती बोलतोय, आर्यवर्त आर्यवर्त मधून आर्यवर्त. हा सर, आपण येणार होतं साईटवर डिस्कशन साठी.
नाही, नंतर काय आम्ही थोडस विषय थोडा मागेच टाकला आहे लॉकडाऊन मुळे. बर का?
बरोबर. का सर स्पेसिफिक काय? कारण की आता आहे चांगली अपॉर्च्युनिटी आहे सगळ्या.
नाही आहे बरोबर, पण म्हणजे लॉकडाऊन मुळे शक्यतो मागेच टाकला आम्ही.